विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. वंदे मातरम गीतास आज 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या मुख्य कार्यक्रमाचं दूरस्थ पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण झालं. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. वंदे मातरमला समर्पित विशेष सभा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर तयार करणं आदी उपक्रम राबवण्यात आले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रातही अधिकारी कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन केलं. पुण्यातल्या खडकी शिक्षण संस्थेच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय, सी के गोयल कनिष्ठ महाविद्यालय आणि विविध शाखांच्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांनी सामूहिक गायन करत वंदे मातरम या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केला. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला सप महाविद्यालयाच्या मैदानावर इतिहास प्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेनं संयुक्तपणे भव्य दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ न म जोशी, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. मैदानावर वंदे मातरम ही अक्षरं रेखाटण्यात आली होती. एकंदर 1500 पणत्यांच्या प्रकाशात परिसर उजळून निघाला होता. भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. एकंदर 500 विद्यार्थ्यांनी यावेळी वंदे मातरम गीताचं समूहगान सादर केलं. पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे, तर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या 165 असून 41 प्रभाग आहेत. राज्य निवडणूक आयोगानं आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातल्या 29 महापालिकांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर असणार आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीत 46 शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 40% कमी असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे जिल्हा परिषद या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार आहे. या व्यतिरिक्त 314 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी अद्याप बाकी आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शिक्षक बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन बदलीचा फायदा घेत असून या सर्वांची फेरतपासणीची मागणी विविध संघटनांनी केली होती. आळंदीत होणाऱ्या कार्तिक वारीसाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन पूर्ण झालं आहे. आळंदी परिसरात 12-18 नोव्हेंबर या काळात वारीसाठी राज्यभरातून 450 दिंड्यांसह एकंदर 500,000 वारकरी येतात. या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रतिबंधात्मक नियम लागू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली आहे. ऊस तोडणी हंगामात बिबट्याच्या हालचालींचा वाढता धोका लक्षात घेऊन साखर आयुक्तालयानं सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ऊस तोड कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऊस तोडणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी समूहाने काम करावं, तसंच बिबट्याचा अधिवास असलेल्या भागातल्या ऊस क्षेत्रात वनविभागानं जनजागृती त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सांगितलं. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर तथा गजाभाऊ मेहेंदळे स्मृती संकल्प सभेचं येत्या रविवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एम्पी थिएटरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात गजाभाऊंच्या नावाने गजानन मेहेंदळे मराठा इतिहास अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.